दुसरे शमुएल अध्याय 16. डोंगर माथ्याच्या पुढे गेल्यावर मफीबोशेथाचा सेवक सिबा दाविदाला भेटला. सिबाजवळ खोगीर घातलेले 2 गाढवे होती, 200 भाकरी, किसमिसाचे 100 घड, अंजिराच्या 100 ढेपा आणि द्राक्षारसाचा बुदला. एवढे सामान गाढवांवर लादलेले होते. राजा दाविदाने हे सर्व कशासाठी म्हणून सिबाला विचारले. सिबा म्हणाला, राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत. भाकरी आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षारस आहे. राजाने त्यास मफीबोशेथाचा ठावठिकाणा विचारला. सिबाने सांगितले, मफीबोशेथ यरुश्लेमेमध्येच आहे, कारण आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्रायली परत देतील असे त्यास वाटते. तेव्हा राजा सिबाला म्हणाला, ठीक आहे, जे जे मफीबोशेथाच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे. सिबा म्हणाला, मी आपल्याला नमन करतो, मी तुम्हास आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो. पुढे दाविद बहुरीमला आला तेव्हा शौलाच्या घराण्यातील एक जण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी होता. तो दाविदाला शिव्या शाप देत चालला होता. त्याने दाविदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरुवात केली, पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दाविदाला वेढा घातला. शिमी दाविदाला शाप देत होता, चालता हो इथून, तू दुष्ट आहेस, तू खुनी आहेस, देव तुला शासन करीत आहे, कारण शौलाच्या घरातील लोकास तू मारलेस, त्याचे राज्य बळकावलेस, पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत, कारण तू खुनी आहेस. सरुवेचा मुलगा अभिषय राजाला म्हणाला, या मरण पावलेल्या कुत्र्यासारख्या मनुष्याने तुम्हा शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय हे? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करू द्या. पण राजा त्यास म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो, मी काय करू? दाविदाला शिव्याशाप दे असे परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. मग त्यास असे कोण म्हणू शकेल की तू राजाला का शाप देत आहेस? अभिषयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जीवावर उठला आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे, तर त्यामध्ये नवल काय? त्यास हवे ते म्हणू द्या, कारण परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. माझ्या बाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित परमेश्वर पाहिल आणि शिमीच्या या शिवाशापाच्या बदल्यात तो उद्या माझे भलतेच करील. दाविद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. दाविदाबद्दल तो खूप वाईट गोष्टी बोलत होता. दाविदावर तो दगड आणि मातीही फेकत होता. राजा दाविद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे तेथे विश्रांतीला थांबले. त्यांनी विसावा घेतला व ताजे तवाने झाले. अबशालोम, अहितोफेल आणि इस्रायलचे सर्व लोक यरुश्लेम येथे आले. दाविदाचा मित्र अर्की हुशय अबशालोमाकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, राजा चिरायू होवो, राजा चिरायू होवो. अबशालोम त्यास म्हणाला, हीच का तुझ्या मित्रावरील तुझी प्रीती? तूही त्याच्याबरोबर यरुश्लेम का सोडले नाहीस? हुशय अबशालोमाला म्हणाला, परमेश्वर ज्याची निवड करेल त्यास माझा पाठिंबा आहे. परमेश्वराने आणि इस्रायल लोकांनी आपली निवड केली आहे, म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे. मी पूर्वी तुमच्या वडिलांच्या सेवेत होतो, आता तशीच तुमची सेवा करणार. अबशालोमने अहितोफेलला विचारले, आम्ही काय करावे ते सांग. अहितोफेल त्यास म्हणाला, मंदिराची राखण करायला तुझ्या वडिलांनी त्यांच्या उपपत्नी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव, मग तुझ्या वडिलांना तुझा तिरस्कार वाटेल व ही गोष्ट सर्व इस्रायलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठिंबा मिळेल. मग सर्वांनी राजवाड्याच्या धाब्यावर अप्सालोमसाठी राहुटी ठोकली. अप्सालोमने आपल्या वडिलांच्या उपपत्नींशी लैंगिक संबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्रायलांनी पाहिली. अहितोफेलचा सल्ला दाविद आणि अप्सालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकास त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटत.